लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी आहे हर्षदा खानविलकर आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या बरोबर आणि कलाकार श्रुती सोबत. आमची ना जॉईंट फॅमिली होती, माझ्या आत्या वगैरे आमच्याकडे राहायच्या. तर पप्प्या आत्या नावाची जी माझी आत्या होती, आमची डॅझलिंग ब्युटी आत्या, ती माझा अभ्यास घ्यायची, ती मला इंग्लिश शिकवायची. आय वॉज फॅसिनेटेड बाय इंग्लिश लँग्वेज. मला त्या भाषेचं खूप अप्रूप होतं, कारण काय होतं ना, जेव्हा मी लहान होते तेव्हा दोन शाळा खूप फेमस होत्या, बालमोहन आणि किंग जॉर्ज. मी आता त्याला आपण राजा शिवाजी विद्यालय वगैरे पण म्हणतो, पण तेव्हा ती किंग जॉर्ज म्हणूनच पॉप्युलर होती.
आणि
येस, आणि माझ्या आई वडिलांची खूप इच्छा होती की मी इंग्रजी माध्यमातून शिकावं, कारण पप्पाला इंग्लिश खूप आवडायचं आणि त्याला ते करता आलं नव्हतं. म्हणजे आर्थिक परिस्थिती नव्हती, पण त्याची इच्छा होती. आणि आई माझी ही माझ्या पप्पाची फॉलोअर, त्यामुळे जो पप्पा म्हणेल ते करायचं. आई कधी कधी म्हणते की सगळ्यांचा विरोध होता की जी भाषा आपल्या घरात कोणाला येत नाही त्याचा आपला संबंध नाही, तर का आपण हा अट्टाच घ्यायचा. पण पप्पा वॉज व्हेरी ॲडमंट अँड आय रिअली वॉन्ट टू थँक हिम की त्यांनी आज खूप फरक पडतो की इंग्लिश लँग्वेज तेव्हा किती गरजेची होती माहीत नाही, पण आज तुमच्या मातृभाषेसोबत त्याही लँग्वेजला तेवढंच महत्त्व आहे. रादर ती आली पाहिजे. म्हणजे मला खूप अभिमान आहे की मी मराठी आहे, मला मराठी येतं, हिंदी येतं आणि इंग्लिश येतं. मला असं वाटतं की खूप भाषा लोकांना आल्या पाहिजे. आपण कुठेही जातो तर तिकडचे लोक त्याच भाषेत का बोलतात असं आपण किटकिट न करता, जर आपल्याला त्यांचीही भाषा येत असेल तर आपल्याला त्याचा अभिमान वाटला पाहिजे की तुम क्या बात करोगे, मैं तुम्हारे लँग्वेज में बात करता हूँ.
तू शाळेत कशी होतीस? म्हणजे शाळेमध्ये तू मॉनिटर होतीस का? तू अभ्यासात चांगली होतीस का? तू लेट उठणारी होतीस का? तू परफॉर्मन्समध्ये तू कशी होतीस?
मी एक नॉन एंटिटी होते.
हो,
मी त्या शाळेत होते हे लोकांना तेव्हा कळलं जेव्हा मी ह्या फील्डमध्ये आले. मी तुला सांगते ना की मी एक अत्यंत बोरिंग, माझ्यात विशेष कधीच काही नव्हतं. म्हणजे शाळेत असताना एकदा तुम्ही एकतर तुम्ही खूप सुंदर असता तर मग मुलग्यांचं लक्ष असतं म्हणून तुम्ही पॉप्युलर असता, तर तसं काही नव्हतं. तुम्ही एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये असा स्पोर्ट्समध्ये तर तुम्ही पॉप्युलर असतात किंवा एकांकिका वगैरे. मला खूप चांगलं आठवतं की कुठेतरी माझ्या ना आतमध्ये एक अभिनेत्री होती बहुते, तर मला खूप काम करायचं होतं. म्हणजे गॅदरिंग असं ना ॲन्युअल, तर आमच्या इंग्लिश टीचर होत्या, वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल टीचर, सागर टीचर. एकदा हिंमत करून मी त्यांना म्हटलं होतं की मॅम, आय वॉन्ट टू वर्क इन द प्ले. मग तिने असं माझ्याकडे बघितलं, यू डोंट फिट एनिवेअर, आणि निघून गेले. मी कधीच विसरू शकत नाही, त्यांची चूक नाही. त्यावर्षी त्या स्नो व्हाईट अँड सेव्हन ड्वार्फ्स बनवत होते ना, मी स्नो व्हाईट दिसत होती. तेवढी पण मोठी मी दिसत नव्हते की आई व्हावी स्टेप मदर, आणि एवढी पुटकी पण नव्हते की ड्वार्फ बनेल. त्यामुळे कुठेच दॅट वॉज ओनली फर्स्ट टाइम अँड द लास्ट टाइम आय आस्ट एनी टीचर. कारण त्याच्यानंतर मला इतका न्यूनगंड आला ना की आपलं हे काही प्रांतच नाही. विच कंटिन्यूड इन कॉलेज ऑल्सो, कॉलेजमध्ये सुद्धा मला कधी कोणी विचारलं नाही.
मला सांग की तुला कधी कुठली पनिशमेंट झालेली आठवते का? तुला कधी तू आजारी पडलीस, कुठे धडपडलीस, तुझ्या अंगावर एखादा बॉडी मार्क आहे का, टाके पडलेत, असं काही झालंय का?
मी तुला जसं म्हटलं की अत्यंत बोरिंग व्यक्तिमत्व असल्यामुळे तसं काही झालेलं नाही. माझ्या बहिणीला, छोट्या बहिणीला, ती पण सेम शाळेत होती माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान, तिला शिक्षा होऊ नये म्हणून तिचा होमवर्क पण मीच करायचे, तिचं दप्तर पण मीच उचलायचे. तिचा टिफिन जर ती विसरून आली तर माझा टिफिन मी तिला देऊन मी उपाशी राहायचे. असे बहुत त्याग बलिदान की कहाणी आहे मेरी बेटा. आय वॉज दी परफेक्ट चाइल्ड. मी नंतर बिघडली, आय वॉज ऑलवेज परफेक्ट.
ओके, पण मला सांग की तुझा आवाज इतका भारदस्त आणि मस्त आवाज आहे, खणखणीत आवाज आहे तुझा असा, तर मला असं वाटलं की वक्तृत्व स्पर्धा किंवा लीडर किंवा बँड पथक ह्याच्यामध्ये कुठे तू ऍक्टिव्ह कधी झालीस का?
अगं मी अत्यंत ढळ होते गं, मी तुला खरंच सांगते, तुला विश्वास नाही बसणार. हा जो आवाज आता ज्याला हस्की किंवा भारदस्त म्हणतात तेव्हा तो घाणेरडा आवाज आहे असं म्हटलं जायचं. आणि राणी मुखर्जी पण फेमस नव्हती, ती फेमस झाल्यानंतर आमचे आवाज फेमस झाले. सो बट घाणेरडा आवाज आहे आपला एवढंच मला माहिती.
त्याचाही कॉम्प्लेक्स होता तुला?
कॉम्प्लेक्स होता. आय वॉज ऑलवेज प्लम्प, आय वॉज नेव्हर थिन. खूप जाडी नव्हते पण आय वॉज प्लम्प. आय वॉज इंट व्हेरी स्टायलिश किंवा गुड लुकिंग की कोणाचं तरी पटकन लक्ष द्यावं. आय वॉज नेव्हर इन टू एनिथिंग. आय हॅव ऑलवेज ट्राईड बॅडमिंटन खेळायचं, तर पहिला असं एक मारलं तर मला दिसायचंच नाही शकेल, त्यामुळे आय वॉज आउट. So, you know, I have had a childhood where there was so much love, so much affection from my family. But I was a dud outside. सिनेमे मी खूप पाहायचे. माझा पप्पा सिनेमा फॅन आणि क्रिकेट फॅन. मला कळायला लागल्यापासून मला दोनच गोष्टी माहिती होत्या की एक असतो गणपती बाप्पा, एक असतो सुनील गावस्कर, एक असतो दिलीप कुमार. बस एवढंच. अख्खा दिलीप कुमार मी रोडवर पाहिलाय. मी लहान असताना, आता ते नसतं, गणपती नवरात्री काही असेल तर रस्त्यावर पिक्चर लागायचे. अख्खा दिलीप कुमार मी माझ्या पप्पा बरोबर रस्त्यावर बसून बघितलेला आहे.
आणि मला सांग की सिन्स यू वर सो फिल्मी, म्हणजे इतके सिनेमे बघितल्यानंतर आपण सिनेमामधल्या गोष्टी फॉलो करतोच ना, तर मला सांग की तू कधी काही असं क्रेझी केलं का ते बघून?
बेबी क्रेझी नाही केलं, पण आय वॉज अ हार्ड कोर नीतू सिंग फॅन. आणि माझ्याही पेक्षा माझा पप्पा, म्हणजे पप्पा आमचं मटेरियल वगैरे घेऊन कपडे शिवायला टाकायचा, तर तो टेलरकडे घेऊन जायचा. मग तो टेलरला सांगायचा, वो नीतू सिंग आपने खेल खेल में देखा है क्या, वो ऐसा फ्रॉक बनाने का है. मग टेलर हा जास्त कॉन्झर्वेटिव्ह असतो, मग तो गुडघ्यापर्यंत माप घेतो. मग आपला पप्पा सांगतो, आ नाही नाही उपर उपर शॉर्ट ड्रेस आहे, नीतू सिंग को नाही देखा.
गुड या, म्हणजे तुला कधी असं बंधन नव्हतं की नाही असे कपडे घालायचे नाही तसे नाही.
मोस्ट प्रोग्रेसिव्ह मॅन इन दिस वर्ल्ड. कुठला पप्पा असा सांगेल, पळून जायचे काही प्रॉब्लेम नाही बाळा, पळून जा, फक्त जाताना पत्ता देऊन जा, म्हणजे काय टेन्शन नाही. बजाते रहो.